What treasure we have in the word of God for the people of God.
देवाच्या वचनामध्ये देवाच्या लोकांसाठी किती मोठा मौल्यवान साठा आहे.
Literally sometimes happen that we know and we shall know everything.
कधीतरी असं होईल की आम्हाला सर्व काही माहिती होईल.
The more we learn, the more we listen, we know how much we lack in our lives.
जितका आम्ही जास्त शिकतो, जितका आम्ही जास्त ऐकतो, आम्हाला कळून येते की आम्ही आमच्या जीवनामध्ये किती उणे असे आहोत.
येट अनदर व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इज नाऊ फॉर अस टू स्टडी.
आता आपणासाठी पुन्हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे जो आपण आता अभ्यासणार आहोत.
द टायटल ऑफ अवर टॉपिक इज द जजमेंट सीट ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट.
आणि त्याचा मथळा असा आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं विश्वासणाऱ्यांसाठी सिंहासन.
द जजमेंट सीट ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट.
प्रभू येशू ख्रिस्ताचं सिंहासन.
व्हाइल वी टॉक अबाउट दॅट वन पर्टिक्युलर सब्जेक्ट.
जेव्हा आम्ही ह्या एका विषयावरती बोलतो,
बिलीव मी, वी विल नीड ऍटलीस्ट 6 सेशन्स टू कव्हर इट.
विश्वास ठेवा की हा संपूर्ण विषय पूर्ण संपवण्यासाठी कमीत कमी 6 सत्रांची आवश्यकता आहे.
जस्ट द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट.
फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं सिंहासन ह्या विषयावर. yes, yes, yes. प्रभू येशू ख्रिस्ताचं न्यायासन ह्या विषयावर.
व्हॉट वी बाय द हेल्प ऑफ द स्पिरिट ऑफ गॉड अटेम्प्ट टू डू नाऊ इज.
आता देवाच्या आत्म्याने आपण काय करण्याचा विचार करणार आहोत ते असं की
वेअर डज द जजमेंट सीट ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट फिट इन द जजमेंट दॅट वी फाइंड इन द स्क्रिप्चर.
देवाच्या वचनामध्ये जे न्यायासन आहे त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं न्यायासन हे कुठं नेमकं फिट बसते.
आय थिंक वी शुड हॅव दॅट बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ इट.
मला असं वाटतं की याचं एक सर्वसाधारण शिक्षण आम्हाला असणं गरजेचं आहे.
बिफोर वी टॉक अबाउट द जजमेंट सीट ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट,
प्रभू येशू ख्रिस्ताचं न्यायासन यावरती बोलण्या अगोदर,
वी फाइंड द जजमेंट्स आर ब्रॉडली कॅटेगराइज इन टू टू.
हे न्यायासन जे आहे, न्याय जे आहे, हे दोन गोष्टीमध्ये विभागण्यात आलेलं आहे.
वन इज नोन एज द व्हाइट थ्रोन जजमेंट.
एक जे आम्हास माहिती आहे पांढरे न्यायासन.
The other is known as the Christ throne judgment.
आणि दुसरं प्रभु येशू ख्रिस्ताचं न्यायासन.
Why do we divide it like this?
आम्ही हे ह्याची दोन गोष्टीमध्ये का बरं विभागणी करतो.
Because the whole humanity is otherwise divided in either of these two.
कारण पूर्ण ही जी पूर्ण जगाचं विभाजन या दोन गोष्टीमध्ये करण्यात आलेलं आहे.
Either a person is a saved one, a born again child of God.
एकतर व्यक्ती मनुष्य हा तारलेला नवीन जन्म मिळालेला असा व्यक्ती आहे.
Or otherwise he is an unsaved person who does not know the saving power of the Lord Jesus.
नाहीतर तो दुसरा असा व्यक्ती आहे ज्याला तारणाचा अनुभव नाही.
But then when we go specifically into the scriptures,
परंतु जेव्हा आम्ही वचनामध्ये खोलात शिरतो,
as I was studying I could find at least the 7 we should make mention of.
जेव्हा मी अभ्यास करत होतो तर कमीत कमी 7 मुद्दे अशा प्रकारे मिळाले.
द व्हेरी फर्स्ट वन दॅट वुड स्ट्राईक टू माय माइंड इज द जजमेंट ऑफ माय सिन, आवर सिन अपॉन द लॉर्ड जीसस क्राइस्ट ऑन द क्रॉस ऑफ कॅल्वरी.
पहिली गोष्ट की माझ्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने कालवारीच्या क्रुसावरती जे केलेलं आहे त्याबद्दल.
वी कॅन नेव्हर फॉरगेट व्हॉट द लॉर्ड हॅज डन फॉर अस.
प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी जे केलेलं आहे ते आम्ही कधीही विसरू शकत नाही.
देन स्क्रिप्चर मेन्शन्स अबाउट द जजमेंट ऑफ जेंटाइल नेशन्स.
त्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये वचन आम्हास हे सांगतात की विदेशांसाठी जे असणारं न्यायासन.
देन द जजमेंट ऑफ द इस्रायल.
त्यानंतर इस्रायलाचं न्यायासन.
जजमेंट ऑफ सेटन अँड द विकेड एंजल्स.
सैतान आणि त्याच्यासोबत पराभूत झालेले जे दूत आहेत त्यांचा न्याय.
जजमेंट ऑफ द विकेड डेड.
त्यानंतर मेलेले जे अविश्वासी आहेत, दुष्ट लोक आहेत, त्यांचा न्याय.
हाऊ इट इज एक्सपेक्टेड फॉर अ सेल्फ जजमेंट ऑफ अ बिलीव्हर इन देअर डेली लाईफ.
आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही स्वतःचं कशा प्रकारे न्याय परीक्षण करायला पाहिजे.
अँड जजमेंट ऑफ बिलीव्हर्स लाईफ अँड वर्क्स.
आणि विश्वासणांचं जीवन आणि विश्वासणांची कृत्ये यांचं न्याय.
इच ऑफ द 7 ऍक्च्युली आर गुड टॉपिक टू स्टडी.
आणि हे जे संपूर्ण 7 वेगवेगळे जे विषय आहेत ते खरोखर चांगले विषय आहेत अभ्यासनासाठी.
इफ यू आर कीन टू नो यू कॅन जस्ट गिव्ह मी युअर ईमेल आयडी अँड आय विल पास ऑन माय पर्सनल नोट्स टू यू.
जर तुम्हाला ही गोष्ट जाणून घेण्याची जर आवश्यकता भासली कृपा करून तुमचा ईमेल आयडी मला द्या, मी हे नोट्स तुम्हाला मी जरूर ईमेलने पाठवीन.
बट एज वी टर्न टू द टॉपिक ऑफ जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट,
परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं न्यायासन या विषयावरती आम्ही जेव्हा जातो,
वेअर इज इट मेन्शन इन द स्क्रिप्चर एक्झॅक्टली,
पवित्र शास्त्रामध्ये नेमकं ह्याबद्दल कुठे बरं लिहिलेलं आहे?
एज लिट ऍटलीस्ट फोर ऑफ दिस पॅसेजेस यू कॅन मेक नोट ऑफ,
कमीत कमी चार वचनांचा आम्ही उल्लेख करू शकतो.
इन रोमन्स चॅप्टर 14 फ्रॉम वर्स 10 ऑनवर्ड,
रोम करास पत्र 14वा अध्याय 10 पासून पुढे,
फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 3 वर्स 6-14,
पहिलं करंथी करास पत्र 3रा अध्याय 6 पासून 14 पर्यंत,
यू कॅन फाइंड इन फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 4 अँड ऑल्सो सेकंड कोरिंथियन्स चॅप्टर 5,
आणि पहिले करंथी 4 अध्याय आणि दुसरे करंथी 5 अध्यायामध्ये देखील ह्याचा उल्लेख आपणास बघावयास मिळेल.
मे आय रिक्वेस्ट युअर अटेन्शन टू फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 3 फॉर अ व्हाइल,
काही वेळेसाठी आपला लक्ष पहिले करंथीकरास पत्र ह्याचा 3रा अध्यायाकडे आपण केंद्रित करणार आहोत.
फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 3, आय रीड फ्रॉम वर्स 6.
पहिले करंथीकरास पत्र 3रा अध्याय 6 पासून पुढे आपणासाठी.
पॉल रायटिंग टू द बिलीवर्स ऍट कोरिंथ सेज,
तिथे पॉल करंथी येथील विश्वासणाऱ्यांना लिहित आहे,
आय हॅव प्लांटेड, अपोलोस वॉटर्ड, बट गॉड गेव द इन्क्रीज.
मी लावले, अपोलोसाने पाणी घातले, पण देव वाढवित गेला.
सो देन नीदर इज ही दॅट प्लांटेड एनिथिंग, नीदर ही दॅट वॉटरेट, बट गॉड दॅट गिव्हेट द इन्क्रीज.
म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढविणारा देव हाच काय तो आहे.
नाउ ही दॅट प्लांटेड अँड ही दॅट वॉटरेट आर वन, अँड एव्हरी मॅन शॅल रिसीव्ह हिज ओन रिवॉर्ड अकॉर्डिंग टू हिज ओन लेबर.
लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल.
फॉर वी आर लेबरर्स टुगेदर विथ गॉड, वी आर गॉड्स हजबंडरी, वी आर गॉड्स बिल्डिंग.
कारण आम्ही देवाचे सहकारी आहो, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात.
अकॉर्डिंग टू द ग्रेस ऑफ गॉड विच इज गिवन अन टू मी एज अ वाईज मास्टर बिल्डर, आय हॅव लेड द फाउंडेशन अँड अनदर मॅन बिल्डर देअर ऑन, बट लेट एव्हरी मॅन टेक हीड हाऊ ही बिल्डर देअर अपॉन.
माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे, तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहो याविषयी प्रत्येकाने जपावे.
फॉर अदर फाउंडेशन कॅन नो मॅन ले दॅट इज लेड विच इज जीसस क्राइस्ट.
येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही.
नाउ इफ एनी मॅन बिल्ड अपॉन दिस फाउंडेशन गोल्ड, सिल्वर, प्रेशियस स्टोन्स, वुड, हे, स्टबल,
ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो.
एव्हरी मॅन्स वर्क शॅल बी मेड मॅनिफेस्ट, फॉर द डे शॅल डिक्लेअर इट, बिकॉज इट शॅल बी रिव्हील्ड बाय फायर, अँड द फायर शॅल ट्राय एव्हरी मॅन्स वर्क ऑफ व्हॉट सॉर्ट इट इज.
तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्निसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा या अग्नीनेच होईल.
इफ एनी मॅन्स वर्क अबाइड विच ही हॅथ बिल्ड देअर अपॉन, ही शॅल रिसीव्ह अ रिवॉर्ड.
ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल.
मे द लॉर्ड ब्लेस द रीडिंग ऑफ हिज होली वर्ड.
परमेश्वराच्या पवित्र वचन जे आपण वाचलं त्याचा आशीर्वाद आपणावर असो.
बिलव्हड, जजमेंट ऑफ बिलीवर्स इज ऍक्च्युअली थ्री फोल्ड.
विश्वासणाऱ्यांचं जे न्यायासन आहे हे तीन तऱ्हेने आहे.
इन द पास्ट वी आर जज ऍज सिनर्स,
भूतकाळामध्ये पापी म्हणून आमचा न्याय झालेला आहे.
दॅट इज इन द पर्सन ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट,
ते प्रभू येशू ख्रिस्त ह्या व्यक्तीमध्ये आहे.
ऑन द क्रॉस ऑफ कॅल्वरी,
कालवरीच्या क्रूसावर.
दॅट इज डन इन द पास्ट,
आणि भूतकाळामध्ये हे होऊन चुकलेलं आहे.
इट इज डन वन्स अँड फॉर ऑल,
ते एकदाच आणि कायमचं झालेलं आहे.
इट इज कम्प्लीट अँड इट इज डन, अँड देर इज नथिंग मोर रिक्वायर्ड फॉर मॅन्स रिडेम्पशन देअर आफ्टर.
ते पूर्ण आहे, ते केलेलं आहे, आणि त्यानंतर माणसाच्या तारणासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही.
बट डन देर इज अ जजमेंट ऑफ बिलीवर्स इन हिज लाईफ, इन हिज डेली लाईफ.
परंतु विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये न्याय हा आहे.
विच इज अ प्रेझेंट जजमेंट,
जे आमचं सध्याचं न्याय आहे.
विच इज ऍज द सन्स अँड चिल्ड्रन ऑफ गॉड,
जे देवाच्या मुलांचं देवांच्या लेकरांचं आहे.
व्हिच शुड रियली हॅपन इन द असेंब्लीज वेअर यू अँड आय मीट टुगेदर अराउंड द लॉर्ड्स टेबल.
ते तेव्हा व्हायला पाहिजे जेव्हा मंडळी ह्या नात्याने जेव्हा मी प्रभू भोजनाच्या आजूबाजूला एकत्रित होतो तेव्हा.
टू कम ओव्हर इट थ्रू द लॉर्ड सपर व्हॉट द लॉर्ड हॅज डन फॉर अस.
जेव्हा आम्ही आराधनेच्या वेळेस एकत्र होतो आणि प्रभूने आमच्यासाठी काय केलेलं आहे ते प्रभू भोजनाच्या वेळेस आम्ही प्रकट करतो.
दॅट्स व्हाय अपोस्टल पॉल सेड एज अँड वेन यू गॅदर टुगेदर लेट अ मॅन एक्झामिन हिमसेल्फ.
म्हणून प्रेषित पॉल असं म्हणतो जेव्हा तुम्ही एकत्र होता तेव्हा तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा.
ओ द सॅड स्टोरी दॅट वुड बी दॅट मेनी हॅव टेकन पार्ट ऑफ द लॉर्ड सपर विदाउट सेल्फ एक्झामिनेशन.
खरोखर ही एक खूप वाईट अशी गोष्ट झाली असेल की आम्ही आमचं आत्मपरीक्षण न करता जर त्या प्रभू भोजनामध्ये आम्ही सहभाग घेतला.
इफ यू रिमेंबर युअर ब्रदर हॅज एनिथिंग ऑट अगेन्स्ट यू इन हिज माइंड.
जर तुम्हाला ह्या गोष्टींची आठवण झाली की तुमच्या बाबतीत तुमच्या एका बंधूच्या मनामध्ये काहीतरी आहे.
द लॉर्ड सेड कीप युअर गिफ्ट देअर.
प्रभू तिथं असं म्हणत आहे तुझं दान तिथंच ठेव.
कीप युअर ऑफरिंग देअर.
तुझं जे अर्पण आहे तिथंच.
गो बॅक अँड रिकन्साइल विथ युअर ब्रदर फर्स्ट.
जा आणि तुझ्या बंधूशी अगोदर तू समेट कर.
देन यू कम अँड ऑफर दिस सॅक्रिफाइस.
त्यानंतर ये आणि तू तुझं अर्पण प्रभूला कर.
अँड द लॉर्ड शॅल बी प्लीज विथ सच.
आणि अशा प्रकारे प्रभूला आनंद होईल.
एल्स द कॉन्सिक्वेन्स व्हॉट अपॉस्टल पॉल मेन्शन इन फर्स्ट कोरिंथियन्स 11.
तसं जर नाही झालं तर त्याचं परिणाम काय होईल ते पहिले करंथी 11 अध्यायामध्ये दिले.
इज ऑलरेडी सीन इन मेनी लाईव्ह अँड मेनी असेंब्लीज टुडे.
खरोखर ते अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनेकांच्या मंडळीमध्ये ते दिसत आहे.
दॅट्स वाय मेनी आर वीक अमंग यू.
म्हणून तुमच्यापैकी काही दुर्बळ.
दॅट्स वाय मेनी आर सिक अमंग यू.
काही आजारी.
And that's why many are asleep among you.
Ani kahi tar nidret ahet.
What a need of the hour is that you and I really know the present need of judgment of our own selves as we come to the Lord's Supper.
Aaj ya goshtinchi garaj ani janiv hone garjeche ahe jeva ami prabhu bhojanasathi ekatrit hoto teva ami asha prakare amcha atmaparikshan karne he atyavashyak ahe.
But when we talk about the judgment seat of Christ,
parantu jeva ami prabhu yeshu kristacha nyayasan hya babat bolto,
remember it will be in the future.
तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा हे भविष्य काळातील आहे.
इट विल बी नॉट एज सिनर्स अगेन.
ते पुन्हा एकदा एक पापी व्यक्ती म्हणून नाही.
इट विल नॉट बी अ सन्स अगेन.
ते पुन्हा एकदा पुत्र म्हणून नाही.
बट इट विल बी एज हिज सर्वंट्स.
तर ते आम्ही त्याचे दास आहोत ह्याने अनुषंगाने.
इट विल बी इन हेवन.
ते स्वर्गामध्ये असेल.
अँड इट विल बी ऍट द थ्रोन ऑफ द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट.
आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर असेल.
सो व्हॉट वी आर टॉकिंग इज द थर्ड ऍस्पेक्ट, द फ्युचर ऍस्पेक्ट ऑफ द जजमेंट सीट ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट.
तर आता आम्ही काय बोलत आहोत बरे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनाचा तिसरा मुद्दा जो आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार.
सो व्हेन यू अंडरस्टँड इन दिस कॉन्टेक्स्ट,
जेव्हा आम्ही ह्या संदर्भामध्ये हे समजून घेतो,
वी विल नो इट इज नॉट. Please remember, it is not and never again for our sins that we will be judged at the judgment seat of Christ.
तेव्हा कृपा करून ही गोष्ट समजून घ्या की ते जजमेंट ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आमच्या पापांचा न्याय होणार नाही.
Even otherwise, there won't be any regrets or any feelings, ill feelings about what I could not do or what others have done.
इतकंच नाही तर मी तिथं काय करू शकलो नाही अशा भावना देखील येणार नाहीत.
विच इज द सेल्फ एक्झामिनेशन विच वी आर टॉकिंग अबाउट.
त्याला आम्ही स्वयंपरीक्षण आत्मपरीक्षण त्याबद्दल बोलू शकतो.
बट इट विल बी अ डिवाइन जजमेंट बाय अ डिवाइन जज.
परंतु ते एक दैवी असं न्याय होणार आहे आणि एका दैवी न्यायाधीशापासून.
अँड इट विल बी एज यू अँड आय आर सर्वंट्स ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट बिफोर हिज थ्रोन.
आणि ते अशा प्रकारे होईल, तुम्ही आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे सेवक म्हणून त्याच्या न्यायासनासमोर उभे राहून.
व्हेन यू कन्सिडर दिस इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट,
जेव्हा आम्ही ह्या महत्वाच्या मुद्द्यावरती लक्ष देतो,
दॅट वी इन द फ्युचर ऍट द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट आर गोइंग टू बी जज इन हेवन ऍज सर्वंट्स बिफोर द थ्रोन,
की प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर तुम्ही आणि मी प्रभूचे सेवक म्हणून आमचा न्याय होणार आहे.
इट विल बी only for the believer's life and believer's work which we have done in the lifetime that you and I lived as children of God over here.
ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचे सेवक आणि विश्वासी ह्या नात्याने या भूतलावरती आम्ही जे कृत्य केलेलं आहे, जे जीवन जगलेलं आहे, जे प्रभूसाठी केलेलं आहे त्या संदर्भामध्येच आहे.
इट विल बी विथ टू डिव्हाइन पर्पजेस.
ते दोन मोठ्या दैवी उद्देशाने होणार.
टू रिवॉर्ड अ चाइल्ड ऑफ गॉड फॉर हिज लाईफ ऑफ फेथफुलनेस.
देवाच्या लेकराने जे विश्वासूपणाचं जीवन जगलेलं आहे त्याचं प्रतिफळाच्या बाबतीत.
whatever little that you and I have done faithfully as unto the Lord.
जे काही प्रभू येशू ख्रिस्तासाठी विश्वासूपणे आणि प्रामाणिकपणे जे काही छोटं मोठं केलं असेल तुम्ही मी
नथिंग विल गो अननोटिस्ड बाय हिम.
काहीही आणि काहीही आमचं फुकट असं जाणार नाही.
इवन अ ग्लास ऑफ कोल्ड वॉटर विल हॅव इट्स ओन रिवॉर्ड फ्रॉम द लॉर्ड.
जर प्रभूच्या नावाने एक थंडगार पाण्याचा प्याला दिला असेल तर त्याचं देखील प्रतिफळ मिळेल.
ऍट द सेम टाइम देर विल बी रिमूव्हल ऑफ ऑल वर्थलेसनेस इन आवर लाईव्ह.
त्याचप्रकारे आमच्या जीवनातील जे काही निकामीपणा आहे तो देखील काढला जाईल.
सो इट्स इम्पॉर्टंट फॉर अस एज वी स्टडी दिस पॅसेज.
जेव्हा आम्ही हा विषय अध्यायतो जेव्हा ह्याच्यावरती लक्ष देतो तेव्हा हे महत्वाचं आहे की
टू आस्क सर्टन क्वेश्चन्स.
की काही प्रश्न आमच्या मनामध्ये जरूर यायला पाहिजे.
गेट द आन्सर्स फ्रॉम द स्क्रिप्चर इटसेल्फ.
आणि पवित्र शास्त्रामधून त्याची उत्तरं देखील मिळायला पाहिजेत.
हु विल बी द जज.
कोण आहे न्याय करणारा.
अँड द स्क्रिप्चर इटसेल्फ इम्प्लाइज.
आणि वचनच आम्हास असं सांगते की
सिन्स इट इज द जजमेंट सीट ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट.
ते प्रभू येशू ख्रिस्ताचं न्यायासन आहे म्हणून
रिमेंबर द लॉर्ड हिमसेल्फ इज गोइंग टू बी द जज.
म्हणून तिथं स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हाच न्यायाधीश असणार आहे.
एज गिवन इन फर्स्ट कोरिंथियन्स 4:5 ऑल्सो.
जसं करंथीकरस पत्रामध्ये 4 आणि 5 मध्ये दिलेलं आहे.
सो आय वेन आय थिंक द लॉर्ड इज गोइंग टू बी एज अ जज.
जेव्हा मी हा विचार करतो की प्रभू येशू ख्रिस्त हा न्यायाधीश असणार आहे.
एज द लॉर्ड ही विल हॅव इज सॉव्हरिन राईट ओव्हर माय लाईफ.
आणि म्हणून तो प्रभू असल्या कारणाने माझ्या संपूर्ण जीवनावरती त्याचा पूर्ण अधिकार आहे.
आफ्टर ऑल ही इज माय मास्टर.
हो तो तर आमचा मालक असा आहे.
ही इज माय लॉर्ड.
तो माझा प्रभू आहे.
ही ओन्स मी.
तो तर माझा मालकी माझ्यावरती त्याची पूर्ण मालकी आहे.
ही बॉट मी.
त्याने मला बाहेर काढलेलं.
आय डोंट बिलॉंग टू माय सेल्फ.
मी स्वतःच्या मालकीचं नाही.
आय रिअली बिलॉंग टू हिम.
मी तर त्याच्या मालकीचा आहे.
ऍज द सॉव्हरिन राईट ऑफ हिज लॉर्डशिप.
आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा माझ्यावरती पूर्ण मालकी हक्क आहे.
ही इज गोइंग टू एक्झामिन व्हॉट आय हॅव डन.
म्हणून तो ह्या गोष्टीची परीक्षा करणार आहे मी काय केलं आहे बरे.
अँड नॉट ओनली दॅट व्हॉट वी हॅव नॉट डन इन आवर लाईफ टाइम.
आणि इतकंच नाही तर आमच्या ह्या जीवनशैलीमध्ये आम्ही काय केलं नाही.
हाऊ इट कुड बी दॅट टाइम डन.
कसं असेल बरं त्यावेळची वेळ.
What we should have done, we did not do.
आम्ही काय केलं नाही जे आम्ही करायला हवं होतं.
द लाईफ दॅट द लॉर्ड गेव अस.
जे जीवन प्रभूने आम्हाला दिले.
अपॉर्च्युनिटीज दॅट द लॉर्ड ब्रॉट इन आवर लाईव्ह.
सॉरी
अपॉर्च्युनिटीज दॅट द लॉर्ड ब्रॉट.
ज्या संधी देवाने आम्हाला जीवनामध्ये दिलेल्या आहेत.
हाऊ ऑफ्टन वी नेग्लेक्ट.
आणि कितीतरी वेळा आम्ही त्यावरती दुर्लक्ष केलेलं आहे.
द केअरलेस ऍटिट्यूड ऑफ माय लाईफ स्टाईल.
अनेक वेळा माझे जीवन निष्काळजीपणाचं अशा शैलीमध्ये जगलो.
द लॉर्ड इज सॉव्हरीन रिमेंबर.
प्रभू खरोखर हा पूर्ण अधिकाराने आहे.
बट आय वंडर एज अ सॉव्हरीन लॉर्ड.
परंतु मला या गोष्टीची आश्चर्यकर्म वाटतं की तो इतका सामर्थ्यशाली असता.
ही कॅन रिअली पॉइंट आउट एनिथिंग दॅट इज रॉंग इन माय लाईफ.
माझ्या जीवनामध्ये जे काही चुकीचं आहे ते तो कोणत्याही क्षणी सांगू शकतो.
बट ही इज नॉट गोइंग टू डू दॅट.
परंतु तो ते करत नाही.
बट ही इज गोइंग टू रिवॉर्ड मी.
परंतु तो मला प्रतिफळ देणार आहे.
ही इज गोइंग टू रिमूव्ह दॅट विच इज नॉट वर्थ फॉर हिम.
आणि खरोखर जे त्याच्या चांगल्याचं नाही ते तो काढणार देखील आहे.
देन सेकंडली व्हॉट आय फाइंड इज.
दुसरी गोष्ट जी मला कळाली अशी.
एज द लॉर्ड ही हॅज दिस ऑमनिशियंट नॉलेज अबाउट मी.
देव ह्या नात्याने त्याला माझ्या बाबतीत सर्व ज्ञान आहे.
सो एज टू व्हाय वी हॅव डन व्हॉट वी हॅव डन.
ते त्याचा अर्थ असा की मी जे काही केलेलं आहे ते का केलेलं आहे.
एक्झाम्पल ऑफ सॉल इन फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 15 इज अ गुड वन.
शौलाच्या जीवनातील एक जे उदाहरण आहे जे पहिलं शमूएलचं पुस्तक 15 अध्यायामध्ये आहे.
बट व्हॉट ही हॅज डन वॉज नॉट अप्रूव्ड बाय द लॉर्ड हिमसेल्फ.
त्याने जे काही केलं त्याला देवाने मान्यता दिली नाही.
व्हाय द लॉर्ड डिड नॉट अप्रूव दॅट.
का बरं देवाने मान्यता दिली नाही.
सी आफ्टर ऑल ही ब्रॉट द ऑर ही केप्ट दोज थिंग्स विच द लॉर्ड आस्क्ड हिम टू डिस्ट्रॉय फ्रॉम द अमालेकाइट्स.
अमालेकापासून ज्या ज्या गोष्टींचा सर्वनाश करायला त्याला देवाने सांगितलं होतं.
ही केप्ट इट विथ अ गुड इंटेंशन.
त्यांनी चांगल्या हेतूने त्या गोष्टी राखून ठेवल्या.
आफ्टर ऑल फॉर ऑफरिंग अन टू द लॉर्ड.
शेवटी ते देवाला देण्यासाठीच त्यांनी राखून ठेवल्या.
बट ही डिड इट इन द रॉंग डे.
परंतु त्यांनी चुकीच्या दिवशी केल्या.
ही डिड इट इन द रॉंग वे.
त्यांनी चुकीच्या प्रकारे केल्या.
अँड ही डिड इट फॉर द रॉंग रिझन.
आणि त्यांनी चुकीच्या अर्थाने केल्या.
अँड जस्ट फॉर दॅट वन ऍक्ट ऑफ हिज लाईफ.
आणि त्याच्या जीवनातील त्या एका चुकीच्या गोष्टीमुळे
वी नो ही लॉस्ट द किंगडम.
आम्हाला ठाऊक आहे तो त्याचं राज्य हरवून बसला.
बिलीव्हर द लॉर्ड इज गोइंग टू सर्च द सेम थिंग इन आवर लाईव्ह एज वेल.
माझ्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त देखील तुमच्या आणि आमच्या जीवनामधून याच गोष्टीचा शोध करणार.
नॉट ओनली व्हॉट वी हॅव डन.
इतकंच नाही मी जे काही केलेलं आहे ते.
बट ऑल्सो व्हाय वी हॅव डन.
मी ते का केलेलं आहे हे देखील.
ऑल माय मोटिव्स माय इंटेन्शन्स द लॉर्ड विल जज.
माझा उद्देश माझा त्यामागची भावना ही प्रभू न्याय करणार आहे.
देन थर्डली व्हेन आय रीड अबाउट इट.
तिसरी गोष्ट जेव्हा मी असं वाचतो.
एज द लॉर्ड ही हॅज हिज डिव्हाइन प्रेरोगेटिव्ह.
आणि प्रभू यांना त्याने त्याच्या काही दैवी इच्छा आहेत.
हाऊ वी डिड इट,
आम्ही ते कसं केलं.
व्हॉट वी हॅव डन,
मी काय केलं.
व्हॉट वी हॅव नॉट डन,
मी काय केलं नाही.
व्हाय वी हॅव डन,
आम्ही ते का केलं.
अँड हाऊ वी हॅव डन इट,
आणि आम्ही ते कसं केलं.
द वर्ड हाऊ इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस कॉन्टेक्स्ट.
इथं हाऊ किंवा कसं हा जो शब्द आहे हा या संदर्भामध्ये खूप महत्वाचा आहे.
आय कॅन थिंक ऑफ मोसेस देअर,
तिथं मला मोशेची आठवण होती.
व्हॉट हॅपन्ड,
काय झालं.
वेन द पीपल ऑफ इस्रायल डीड नॉट हॅव वॉटर टू ड्रिंक,
जेव्हा इस्रायल लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं.
दिस वॉज द सेकंड इन्सिडेंट,
ती दुसरी घटना आहे.
नॉट द एक्सोडस 17,
निर्गमाच्या 17 अध्यायामधली नाही,
बट द नंबर्स 20,
तर गणना त्या पुस्तकातील 20 अध्यायातील.
अँड देअर इन दॅट सेकंड इन्सिडेंट,
आणि तिथं त्या दुसऱ्या घटनेमध्ये
द लॉर्ड सेड मोसेस व्हॉट डू यू हॅव इन युअर हँड,
प्रभूने मोशेला म्हटलं मोशे तुझ्या हातामध्ये काय आहे.
ही सेड रॉड,
त्याने म्हटलं माझ्या हातात काठी आहे.
टेक युअर रॉड,
तुझी काठी घे.
अँड स्पीक टू द रॉक,
आणि त्या खडकाशी तू बोल.
बट मोसेस इन द फिट ऑफ अँगर,
परंतु मोशेने रागाच्या भरामध्ये,
इन्स्टेड ऑफ स्पीकिंग टू द रॉक,
त्या खडकाशी बोलण्याऐवजी
ही स्मोट द रॉक,
त्याने त्या खडकावरती काठी आपटली.
रिमेंबर ही स्मोट द रॉक ट्वाइस,
तुम्हाला ठाऊक आहे का की त्याने दोन वेळा ती काठी आटपली.
इन स्पाइट ऑफ डिसओबेइंग गॉड्स कमांडमेंट,
देवाच्या आज्ञेच्या विरोधात वागून सुद्धा.
स्ट्रेट फॉरवर्ड कमांडमेंट,
देवाने त्याला दिलेली सरळ सरळ आज्ञा जी होती.
आय वंडर वॉटर स्टील केम आउट,
मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते, तरी देखील तिथून पाणी आलं.
गॉड स्टील अलाउड द वॉटर टू कम आउट ऑफ द रॉक,
तरी देखील त्या खडकामधून पाणी येण्याची मुभा देवाने दिली.
द थर्स्ट ऑफ द पीपल ऑफ इस्रायल वॉज क्वेंच्ड बाय दॅट,
इस्रायल लोकांची जी तहान होती ती त्या पाण्याने भागली.
बट नो सुनर दॅट वॉज डन,
परंतु हे झालं त्यानंतरच.
यु नो व्हॉट द लॉर्ड डिड,
तुम्हाला ठाऊक आहे का देवाने काय केलं.
ही सेड मोसेस,
त्याने सांगितलं मोशे
कम असाइड,
जरा बाजूला.
आय वॉन्ट टू टॉक टू यू समथिंग,
मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे.
अँड वेन द लॉर्ड टॉक टू हिम,
आणि जेव्हा देव त्याच्याशी बोलला.
यु नो व्हॉट डिड द लॉर्ड से,
तुम्हाला ठाऊक आहे काय बोलला तो.
बिकॉज यू डिड नॉट ओबे माय व्हॉइस,
कारण तू माझं आज्ञा पालन केलं नाही.
यू आर नॉट गोइंग टू एंटर इन टू द लँड,
तू कनान देशामध्ये प्रवेश करणार नाही.
यू विल ओनली सी द लँड फ्रॉम फार ऑफ,
तू दुरून तो देश पाहशील.
बट यू विल नॉट एंटर इन टू दॅट लँड,
परंतु त्या देशात तू जाणार.
व्हॉट एम आय ट्राईंग टू टेल यू,
यामधून मला काय सांगायचं आहे.
मेथड्स डू मॅटर विथ द लॉर्ड,
जे काही पद्धती जी आहेत त्या पद्धतीचं देव नक्कीच निरीक्षण करतो.
बिलोव्हड, वॉटर्स फ्रॉम द रॉक विल स्टील कम आउट,
त्या खडकातून पाणी तर नक्कीच येईल.
नट्स इवन दो दे आर ब्रेकिंग, फिशेस विल बी स्टील फिल्ड इन,
जर जाळे तुटलेले जरी असतील तरी त्यामध्ये मासे अडकतील.
बट देन यू विल लूज द ब्लेसिंग दे आर ऑफ,
परंतु त्यानंतरचा जो आशीर्वाद जो आहे हा तुम्ही हरवून बसाल.
मोसेस डिड दॅट अँड ही लॉस्ट दॅट ग्रेट ब्लेसिंग इन हिज लाईफ,
मोशेनी ते केलं आणि त्याच्या जीवनातील मोठ्या आशीर्वादाला तो खरोखर मुकला.
व्हॉट मेथड वी अप्लाय इन आवर ख्रिश्चन लाईफ अँड मिनिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट.
जेव्हा आम्ही आमच्या ख्रिश्चन जीवनामध्ये आणि ख्रिश्चन सेवेमध्ये ज्या कार्यपद्धतीचा अवलंबन करतो त्या खूप महत्वाच्या आहेत.
दॅट्स वाय इन द स्क्रिप्चर वेन एव्हर रीड एनी एपिसोड्स ऑफ पॉल,
म्हणून पवित्र शास्त्रामध्ये पॉलाने लिहिलेले जे जे पत्र आम्ही वाचतो,
वी फाइंड द फर्स्ट हाफ इज ऑलवेज विथ द डॉक्ट्रिन्स.
आम्ही असं वाचतो तिथं की पहिला अर्धा भाग नेहमी सिद्धांताने भरलेला,
अँड द नेक्स्ट हाफ इज ऑलवेज अबाउट द ड्युटीज,
आणि जो पुढचा दुसरा भाग आहे हा आम्ही काय काय कार्य करायला पाहिजे त्यावरती.
डॉक्ट्रिन बिगेट्स ड्युटीज,
सिद्धांत आणि त्यानंतर कार्य.
बिलीफ बिगेट्स बिहेवियर,
विश्वास आणि त्यानंतर आमचं कृती.
दॅट्स वाय इन आवर ख्रिश्चन लाईफ इन आवर असेंब्लीज व्हॉट वी एम्फसाइज द नोईंग ऑफ द स्क्रिप्चर, द डॉक्ट्रिन्स ऑफ द बायबल.
म्हणून आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही ह्या गोष्टीवरती भर देतो की देवाच्या वचनाचा सिद्धांत आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
वेन आय नो व्हॉट आय डू, व्हॉट आय डू बिकॉज व्हॉट द लॉर्ड हॅज कॉल्ड मी टू डू, आय हॅव द रिवॉर्ड फ्रॉम द लॉर्ड.
जेव्हा आम्हाला कळते की मी काय करतो, तेव्हा आम्हाला हे देखील कळते की हे केल्यानंतर, प्रभूच्या इच्छेने केल्यानंतर ह्याचं प्रतिफळ आहे.
यु नो व्हाय आय एम टॉकिंग अबाउट इट विथ रियल बर्डन इन माय हार्ट,
तुम्हाला ठाऊक आहे का की मोठं ओझानी मी ह्याबद्दल तुमच्या समोर का बोलतो. बरं,
टुडे सीइंग द व्हेरियस मेथड्स अराउंड अस, अनस्क्रिप्चरल मेथड्स अराउंड अस, मेनी ऑफ गॉड्स पीपल हॅव कॉम्प्रोमाइज्ड विथ द डॉक्ट्रिन्स ऑफ द स्क्रिप्चर्स.
आज आमच्या आजूबाजूला जे जे काही चुकीच्या पद्धती आहेत, या चुकीच्या पद्धतीने देखील अनेक देवाच्या सेवकांनी देवाच्या वचनाचा जे सिद्धांत आहे त्याला तडजोड केलेली
आहे. इन स्पाइट ऑफ दॅट द लॉर्ड विल लेट द सोल बी सेव्ड,
असा असून सुद्धा देखील देव देव आत्म्यांचं तारण करून घेतो.
यू मे सी सम रिझल्ट हॅपनिंग.
आणि असं झाल्याने काहीतरी परिणाम तुम्हाला दिसून येईल.
दॅट्स व्हॉट आय सेड, द वॉटर विल स्टिल कम आउट ऑफ द रॉक.
म्हणूनच मी असं म्हटलं की खडकातून पाणी तरी येईल.
फिशेस विल बी स्टिल कॉट अप इन द ब्रोकन नेट्स.
तुटलेल्या जाळ्यामध्ये मासे अटकतील.
बट बोथ ऑफ देम लॉस्ट देअर ब्लेसिंग.
परंतु दोघेही प्रकारामध्ये आशीर्वादाला.
ऍट द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट दिस इज व्हॉट इज गोइंग टू हॅपन.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर हे होणार आहे.
व्हॉट मेथड्स डू आय अप्लाय इन माय लाईफ अँड माय मिनिस्ट्री.
माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या सेवेमध्ये मी कोणत्या माध्यमाचा कोणत्या प्रकाराचा अवलंबन करतो.
डज इट हॅव द सील ऑफ अप्रुव्हल ऑफ द लॉर्ड हिमसेल्फ.
त्या माध्यमाला प्रभू येशू ख्रिस्ताचं अप्रुव्हल आहे का, मान्यता आहे का.
यू कॅन गो ऑन टॉकिंग अबाउट दिस व्हेरी गुड टॉपिक.
या चांगल्या विषयावरती आम्ही असंच बोलत राहू शकतो.
हु इज गोइंग टू जज.
कोण न्याय करणार आहे.
द लॉर्ड हिमसेल्फ.
स्वतः प्रभू येशू.
ही इज अ सॉवरेन लॉर्ड.
कारण तो सर्व ज्ञानी देव आहे.
ही इज अन ऑमनिशियंट गॉड.
तो सर्व ज्ञानी देव आहे.
ही कॅन नो एव्हरीथिंग. ही कॅन एक्झामिन एव्हरीथिंग.
त्याला सर्व काही माहिती आहे. तो सर्वांची परीक्षा घेऊ शकतो.
सो इट इज इम्पॉर्टंट फॉर मी टू कीप दॅट इन माय माइंड अँड लिव्ह माय लाईफ फॉर द ग्लोरी ऑफ गॉड.
म्हणून ते लक्षामध्ये ठेवून मी माझं जीवन देवाच्या गौरवासाठी जगणं हे गरजेचं आहे.
वेन विल बी दिस जजमेंट.
कधी हे न्याय होईल बरं.
नो सूनर वी आर टेकन अप टू बी विथ द लॉर्ड.
जसंच आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासोबत घेतलं जाऊ त्यानंतर.
ऍज यू राईटली लिसनिंग नाव.
जसं आम्ही योग्य प्रकारे थोड्या वेळापूर्वी ऐकत.
गॉड विल हॅव हिज प्रोग्राम गोईंग ऑन इन दिस वर्ल्ड बिलो.
देवाचं ह्या भूतलावरील जे काही योजना आहेत त्या सुरू राहतील.
बट यू अँड आय वॉन्ट बी देअर.
परंतु तिथं तुम्ही आणि आम्ही नसणार आहोत.
वी विल बी रॅप्चर्ड.
आम्हाला घेतलं जाईल.
वी विल कॉट अप टुगेदर टू बी विथ द लॉर्ड.
आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासोबत राहण्यासाठी घेतलं जाणार आहे.
द व्हेरी फर्स्ट थिंग दॅट यू अँड आय आर गोइंग टू फेस इन आवर लाईव्ह इज द जजमेंट सीट ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट.
आणि त्यानंतर सर्वात पहिली गोष्ट जी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी होणार आहे ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभं
राहणे. प्लीज वन्स अगेन बेअर इन माइंड इट इज नॉट जजमेंट फॉर अवर सिन्स.
पुन्हा एकदा मला ही गोष्ट सांगू द्या. लक्षामध्ये ठेवा की ते आमच्या पापाबद्दलचं न्यायासन नाही.
इट इज टू रिवॉर्ड अस.
ते ह्यासाठी आहे आम्हाला प्रतिफळ मिळेल.
इट इज टू रिमूव्ह ऑल दॅट इज वर्कलेस इन माय लाईफ.
ते यासाठी आहे की माझ्या जीवनामध्ये जे निकामीपण आहे ते काढलं जाण्यासाठी.
समबडी वॉज सेईंग.
कोणीतरी असं म्हणत होतं.
व्हेन आय सी दॅट ऑल दॅट इज आय डिड इन माय लाईफ वॉज बर्नड अप.
जेव्हा मी असं बघतो की माझ्या जीवनामध्ये जे काही होतं ते जळून खाक झालं.
आय विल हॅव रिग्रेट इन माय लाईफ.
खरोखर मला पश्चाताप करावा लागेल.
आय विल बी वीपिंग फॉर इट.
मला रडावं लागेल.
नो ब्रदर्स.
नाही
माझ्या. नॉट मी इन दॅट केस.
त्या बाबतीत मी नाही.
यु नो व्हाय.
कारण
बिकॉज देन वी विल हॅव द माइंड ऑफ क्राइस्ट इन अस.
कारण तिथं आमच्यामध्ये प्रभूचं मन असेल.
वी विल ओनली रिजॉइस इन ऑल दॅट वॉज वर्कलेस इन माय लाईफ इज बर्नड अप.
तिथं आम्ही आनंद करू यासाठी की आमच्या जीवनामध्ये जो सर्व निकामीपणा होता तो जळून गेलेला.
आय डिझायर दॅट शुड हॅपन टुडे इन माय लाईफ.
माझी तर अशी इच्छा आहे की हे आताच या जीवनामध्ये माझ्या बाबतीत व्हावं.
ऑल दॅट इज ऑफ द वुड हे अँड स्टबल मे बी बर्नड अप थ्रू माय लाईफ.
जे काही लाकूड आहे, जे काही पेंडा आहे, जे काही गवत आहे ते आताच जळावं.
ऑन दॅट डे.
त्या दिवशी.
इट विल बी विथ द माइंड ऑफ क्राइस्ट इवन देन रिजॉइसिंग. लॉर्ड थँक यू बिकॉज ऑल दॅट इज ऑफ नो यूज टू यू. यू हॅव रिमूव्ड इट. यू हॅव बर्नड इट अप.
त्या दिवशी ख्रिस्ताचं मन मिळाल्यानंतर आम्ही ह्या प्रकारे आनंद करणार आणि प्रभूला सांगणार, हे देवा माझ्या मनामध्ये असं जे काही होतं जे तुझ्या कामाचं नव्हतं ते तू जाळून टाकलेलं आहे.
नाउ वेअर दॅट जजमेंट इज गोइंग टू हॅपन, इन द मिड एअर ऑर इन द हेवन, वेल दॅट्स अ डिफरंट टॉपिक फॉर अस टू डिस्कस.
हे न्यायासन कुठे होणार आहे, स्वर्गामध्ये होणार आहे की अंतराळामध्ये होणार आहे, हा एक वेगळा विषय आहे.
बट वन थिंग लेट मी टेल यू फॉर शुअर.
परंतु एक गोष्ट मला आपणास खात्रीने सांगू
द्या. द स्क्रिप्चर सेज द फर्स्ट टाइम व्हेन यू अँड आय फेस द लॉर्ड फेस टू फेस.
शास्त्र आम्हास असं सांगते की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ता समोर येणार.
द फेस टू फेस एन्काउंटर विल बी ऍट द सीट, द बीमा सीट.
जेव्हा तो आणि आपण समोरासमोर एकमेकांच्या चेहऱ्यासमोर येणार ते न्यायासन आहे. त्या बीमाला, त्याला बीमा हा शब्द वापरलेला आहे.
दॅट वर्ड इज यूज्ड एज बीमा.
त्या शब्दाला बीमा हा शब्द वापरलेला आहे.
इट इज व्हेरी फॅमिलियर टू द कोरिंथियन बिलीव्हर्स.
आणि बीमा हा शब्द करंथी येथील विश्वासणाऱ्यांच्या परिचयाचा होता.
फॉर दे न्यू हाऊ द थिंग्स हॅपन ऍट दॅट सीट व्हेन मेनी गेम्स वेअर प्लेड अँड हाऊ द जजमेंट वॉज पास्ड ऑन.
त्यावेळेस जे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळले जायचे त्यामुळे त्या लोकांना हा शब्द परिचयाचा होता.
इट विल बी द प्लेस वेअर द जज विल बी सिटिंग.
ती अशी जागा आहे ज्या ठिकाणी न्यायाधीश बसलेला असेल.
टू रिव्ह्यू द लाईफ अँड द वर्क्स ऑफ एव्हरी वन.
प्रत्येकाचं जीवन आणि प्रत्येकाचं कार्य पडताळून बघण्यासाठी.
इट इज अ प्लेस वेअर द जज विल बी स्पीकिंग.
ती एक अशी जागा आहे जिथं न्यायाधीश बोलणार आहे.
ही विल बी स्पीकिंग ऑफ द रिवॉर्ड्स दॅट ही वॉन्ट टू पास ऑन.
तो त्या बक्षिसाबद्दल बोलणार आहे जे बक्षिस तो तुम्हाला आणि आम्हाला देणार.
बट दॅट वर्ड बीमा ऑल्सो इम्प्लाइज,
परंतु हा बीमा शब्द अजून काहीतरी सांगतो.
ऑल दॅट इज रिव्ह्यूड ऑर गिव्हन रिवॉर्ड,
जे काही पडताळून बघितलेलं आहे, जे काही बक्षीस दिलेलं आहे,
अगेन डन अकॉर्डिंग टू द रूल बुक दॅट इज देअर.
ते जे काही तिथं पुस्तक आहे, रूल बुक आहे, त्यानुसारच दिलेलं गेलेलं आहे.
देन वी कम टू द नेक्स्ट क्वेश्चन,
तेव्हा आम्हाला पुढील एक प्रश्न समोर येतो.
व्हॉट विल बी द नेचर ऑफ द जजमेंट,
हे न्यायाधीश कोणत्या प्रकारचं असणार आहे न्यायसन.
व्हेन वी रीड इन द स्क्रिप्चर इटसेल्फ,
जेव्हा आम्ही शास्त्रामध्ये वाचतो तेव्हा,
द पोर्शन दॅट वी हॅव रेड,
जो आम्ही अगोदर वाचला,
इट्स गोइंग टू बी अ पर्सनल जजमेंट,
ते एक वैयक्तिक न्यायासन असणार आहे.
वी रीड दॅट एव्हरी वन विल गिव्ह अकाउंट ऑफ देमसेल्स,
तिथं आपण असं वाचलं की प्रत्येकाला आपल्या संबंधाने न्याय देणार आहे.
इट विल बी अ पर्सनल इंटरव्ह्यू विथ द लॉर्ड,
हे जणू काही प्रभू येशू ख्रिस्तासोबत आमचं पर्सनल इंटरव्ह्यू होईल.
एज यू स्टेप ऑन द स्टेप ऑफ द बीमा सीट, इन फ्रंट ऑफ द बीमा सीट,
जिथं बीमा सीटच्या समोर जेव्हा आम्ही पायरीने असू,
इट विल बी टू गिव्ह अवर पर्सनल अकाउंट टू द लॉर्ड,
तिथं प्रभू येशू ख्रिस्तासमोर आमचं वैयक्तिक जो काही लेखाजोखा आहे तो आम्हाला द्यावा लागेल.
इट्स नॉट ओनली पर्सनल इन नेचर,
तो आमचा फक्त वैयक्तिक असेल इतकंच नाही तर
इट विल ऑल्सो बी परसेप्टिव्ह,
तो एक हेतू.
या ही इज गोइंग टू मॅनिफेस्ट द थिंग,
तो
ही विल बी मॅनिफेस्टिंग द हिडन थिंग्स विल बी ब्रॉट टू लाईट,
तो जे काही लपलेल्या गोष्टी असेल तो बाहेर काढणार असा असेल.
ऑल द सिक्रेट काउन्सिल ऑफ द हार्ट विल बी मेड मॅनिफेस्ट,
आमच्या मनातील आमच्या हृदयातील ज्या लपलेल्या गुप्त गोष्टी असतील त्या बाहेर निघतील.
द नेचर ऑफ जजमेंट विल बी पर्सनल,
ते न्यायाचं जे काही स्वरूप असेल ते वैयक्तिक असेल.
विल आस्क अस, ही विल आस्क इंडिविजुअली,
असं विचारेल.
अँड इट विल बी परसेप्टिव्ह इन नेचर,
आणि दुसरी गोष्ट तो गुप्त गोष्टी बाहेर काढणारे असेल.
बिकॉज ही विल बी मॅनिफेस्टिंग दोज थिंग्स,
कारण ह्यासाठी ह्या गुप्त गोष्टी बाहेर येतील.
बट देन इट्स ऑल्सो पब्लिक,
परंतु हे इतकंच नाही तर ते सर्वांसमोर असेल.
बिकॉज देअर इज गोइंग टू अनाउन्स द रिवॉर्ड्स,
कारण तिथे तो आम्हाला मिळणाऱ्या बक्षिसाची जाहीर घोषणा करणार आहे.
व्हॉट विल बी रिअली जज देअर,
तिथं कोणत्या गोष्टींचं खरं न्याय होणार आहे. बरं,
एव्हरी डिटेल ऑफ आवर लाईफ वन इट इज जज्ड,
आमच्या जीवनातील प्रत्येक छोटी छोटी गोष्ट जेव्हा त्याचा न्याय करण्यात येईल,
द मोटिव्स द इंटेन्शन बाय विच व्हॉट एव्हर लिटल वी हॅव डन विल बी ब्रॉट टू लाईफ,
त्याचा उद्देश आणि त्याचा हेतू, ज्या हेतूने हे काय काय केलेलं आहे हे सर्व समोर येतील.
एनिथिंग दॅट इज डन विथ द रॉंग मोटिव्ह अँड बॅड इंटेन्शन विल मिस इज रिवॉर्ड,
जे जे काही वेगळ्या उद्देशाने वाईट हेतूने केलेलं आहे त्याचा आम्हाला बक्षीस मुळीच मिळणार नाही.
नॉट ओनली अवर मोटिव्स,
आमचा उद्देश इतकंच नाही तर,
बट ऑल्सो अवर मिनिस्ट्री विल बी रिव्ह्यूड,
इतकंच नाही तर आमची जी सेवा आहे ती देखील पडताळून बघण्यात येईल.
द इफेक्ट ऑफ अवर मिनिस्ट्री विल बी रिव्ह्यूड,
आमच्या सेवेचा जो परिणाम आहे हा देखील पडताळून बघण्यात येईल.
हाऊ इम्पॉर्टंट इट इज फॉर दोज हू स्टँड अँड टीच ऑर प्रीच द वर्ड ऑफ गॉड टू एक्झामिन देमसेल्व्ह बिफोर दे स्टँड बिफोर द पीपल ऑफ गॉड,
किती ही गोष्ट आवश्यक आहे त्या विश्वासणाऱ्यांसाठी, जे विश्वासणारे समोर उभं राहून बोलतात, की त्यांनी हे बोलण्या अगोदर स्वतःच ह्याच्या गोष्टीची पडताळून करून बघायला पाहिजे.
इट्स अ सॉलेम अँड ड्यूअल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दॅम,
कारण खरोखर त्यांच्यासाठी ही अतिशय महत्वाची जबाबदारी आहे.
दॅट्स वाय द स्क्रिप्चर सेज लेट नॉट मेनी बी टीचर्स अमंग यू,
म्हणून शास्त्र असं म्हणते की तुमच्यापैकी भरपूर अनेक जण शिक्षक नसावेत.
दोज ऑफ अस हू स्टँड बिफोर पीपल ऑफ गॉड विथ द वर्ड ऑफ गॉड,
आपल्यामधील असे लोक जे देवाच्या लोकांसमोर देवाचं वचन घेऊन उभे राहतात.
इट कॉल्स अस फॉर ड्युअल अकाउंटेबिलिटी,
ते आम्हाला दोन प्रकारचे जबाबदारीची जाणीव करून देते.
नॉट ओनली व्हॉट द वर्ड ऑफ गॉड हॅज डन इन माय लाईफ,
देवाच्या वचनाने माझ्या जीवनामध्ये काय केलेलं आहे इतकंच नाही तर,
बट व्हॉट इफेक्ट माय मिनिस्ट्री हॅड ऑन द लाईव्ह ऑफ अदर्स,
तर माझ्या सेवा कार्याचे दुसऱ्या लोकांच्या जीवनावरती काय परिणाम झालेले आहेत.
व्हाय डू आय से दॅट,
मी असं का म्हणतो बरं,
बिकॉज देर आर मेनी हू हॅव really themselves gone astray and led people of God astray,
कारण असे भरपूर लोक आहेत की ते देखून बहकून गेलेले आहेत आणि ते इतरांना देखील बहकवत आहेत.
दे हॅव बिकम बॅड एक्झाम्पल ऑफ बिलीव्हर्स,
ते विश्वासणाऱ्यांसाठी चुकीचं उदाहरण कितके झालेले आहे.
बी इट थ्रू देअर लाईफस्टाईल ऑर थ्रू देअर मिनिस्ट्री, दे हॅव पुट अ रॉंग इम्पॅक्ट ऑन द लाईव्ह ऑफ मेनी बिलीव्हर्स,
त्यांच्या जीवनशैलीमुळे किंवा त्यांच्या सेवा कार्यामुळे त्यांनी विश्वासणाऱ्यांच्या समोर एक चुकीचं उदाहरण ठेवलेलं आहे.
माय मोटिव्स विल बी जज्ड,
माझे जे हेतू आहेत यांचा न्याय होईल.
माय मिनिस्ट्री विल बी जज,
माझे सेवा आहे त्याचा देखील न्याय होईल.
डिड यू नोटिस दॅट वर्ड इन द स्क्रिप्चर,
तुम्ही वचनातील तो शब्द पडताळून बघितला का.
इन फर्स्ट कोरिंथियन्स 3:13,
पहिल्या कोरिंथी 3:13 मध्ये,
ही शल ट्राय एव्हरी मॅन्स वर्क ऑफ व्हॉट साईज इट इज.
3:13, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्निसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल.
आय वॉन्टेड यू टू नोटिस नॉट व्हॉट साईज इट इज बट व्हॉट सॉर्ट इट इज.
मला इथं ह्या शब्दावरती भर घालू द्या की किती मोठ्या प्रमाणात नाही तर कसं केलेलं आहे ते.
टुडे वी वॉन्ट टू सी द साईज ऑफ द मिनिस्ट्री.
अनेक वेळा आम्हाला आमच्या सेवेचं प्रमाण किती आहे
बट द लॉर्ड इज गोइंग टू एक्झामिन द सॉर्ट ऑफ द मिनिस्ट्री.
परंतु ह्याचं खरं
सॉर्ट प्रकार
ह्याचा खरा प्रकार जो आहे हा देवाला बघायचा आहे.
हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू एक्झामिन आवर लाईफ इन लाईट ऑफ दॅट.
आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनाच्या प्रकाशामध्ये हे बघणं किती आवश्यक आहे.
आय रिमेंबर अ मॅन ऑफ गॉड हू सेड वन वर्ड मेनी इयर्स बिफोर.
मला देवाच्या त्या व्यक्तीची आठवण होते ज्याने खूप वर्षा अगोदर एक शब्द असा म्हटला.
ही सेड लाईक दिस टू मी.
तो मला असा म्हणाला,
सुनील इन युअर लाईफ रिमेंबर वन थिंग.
सुनील एक गोष्ट लक्षात ठेव,
यू टेक केअर ऑफ द डेप्थ इन द मिनिस्ट्री.
तू तुझ्या सेवेतील जो खोलपणा आहे तो लक्षात ठेव.
अँड द लॉर्ड विल टेक केअर ऑफ द विड्थ इन द मिनिस्ट्री.
जेणेकरून देव तुझ्या सेवेचं जो मोठं प्रमाण आहे त्याची देव काळजी करेल.
हाउ इम्पॉर्टंट इट इज दॅट यू अँड आय गो लिटल मोर डीपर इन द थिंग्स ऑफ गॉड.
खरोखर हे किती महत्वाचं आहे, तुम्ही आणि आम्ही आमच्या सेवेमध्ये खोलपणा शिरावं.
ऑर एल्स इमॅजिन एनी ट्री विच हॅज नो रूट्स डाऊन बिलो.
किंवा अशा एका झाडाची तुम्ही कल्पना करा की त्या झाडाचे मूळ जमिनीत शिरलेच नाही.
इट कॅनॉट स्टँड.
ते उभं राहू शकणार नाही.
इट कॅनॉट बेअर फ्रूट.
ते फळं देऊ शकणार.
इट विल फॉल ऑफ.
ते खाली पडतील.
बट वेन द रूट्स आर डीपर डाऊन इन द थिंग्स ऑफ गॉड.
परंतु जेव्हा देवाच्या गोष्टीमध्ये हे मूळ खोलवर रुतले जातील.
यू टेक केअर ऑफ डेप्थ अँड द लॉर्ड विल टेक केअर ऑफ द विड्थ.
तुम्ही त्या मुळांच्या खोलीकडे बघा, प्रभू तुमच्या सेवेचं प्रमाण बघेल.
या द लॉर्ड इज ऍक्च्युअली गोइंग टू लुक फॉर मिनिस्ट्री दॅट इज ऑफ गोल्ड.
हो, प्रभू अशा सेवा कार्याची अपेक्षा करत आहे जी सोन्याची असेल.
एज ऑफ सिल्वर.
ती चांदीची असेल.
अँड एज ऑफ कॉस्टली स्टोन्स.
आणि ते मौल्यवान पाषाणासारखी असेल.
वेन यू लुक ऍट गोल्ड.
जेव्हा तुम्ही सोन्याकडे बघा.
वी अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ दॅट गोल्ड.
आम्ही हे समजतो की त्या सोन्याचं किती मूल्य आहे.
हाऊ ड्युरेबल दॅट गोल्ड इज.
आणि हे सोनं किती मौल्यवान आहे.
द व्हॅल्यू ऑफ द सिल्वर.
त्या चांदीची देखील किती मोल आहे.
अँड द थॉरोनेस ऑफ द कॉस्टली स्टोन्स.
आणि हे मौल्यवान पाषाण आहे, या पाषाणाचं काय कौशल्य आहे.
इच ऑफ दिस थ्री थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दिस सिक्स थिंग्स विच आर मेन्शन बाय पॉल देअर आर पुट इन टू टू कॅटेगरीज.
हे जे सहा गोष्टी जे पॉलांनी म्हटलेल्या आहेत, या सहा गोष्टींना दोन गोष्टींमध्ये विभागले केलेले आहेत.
अँड दिस टू कॅटेगरीज फॉर अस टू नो अँड लर्न इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि ह्या दोन जे गट पडलेले आहेत, हे माहिती असणे आणि हे शिकणे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे.
वेन द लॉर्ड इज गोइंग टू जज अवर वर्क्स.
जेव्हा प्रभू आमचे काम परीक्षून घेईल.
ही इज गोइंग टू सी वेदर इट इज ऑफ गोल्ड और सिल्वर और प्रेशियस स्टोन्स.
तो हे बघणार आहे की ते सोन्याचं आहे, ते चांदीचं आहे, की ते मौल्यवान पाषाणाचं आहे.
टू मी इट अपियर्स इट विल ऍटलीस्ट पुट इन टू टू डिफरंट कॅटेगरीज.
माझ्यासाठी ह्या तीन गोष्टी ह्या दोन गटामध्ये अशा प्रकारे वाटतात मला.
इफ यू लुक ऍट द फर्स्ट कॅटेगरी.
जर तुम्ही पहिल्या गटामध्ये बघितलं,
दॅट स्पीक्स ऑफ द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट ऑफ ऑल.
तिथं पहिली गोष्ट त्याच्या व्हॅल्यू किमतीच्या बाबतीत आहे.
देन लुक ऍट गोल्ड.
तिथं सोनं बघा.
इट इज ऑलवेज टेकन ऍज फर्स्ट हँड.
सोनं हे नेहमी प्रथमता घेतलं जाते.
इट इज स्टील डायरेक्टली फाउंड इन द माइंड.
आणि हे सोनं जे आहे हे प्रत्यक्ष रूपामध्ये खाणीमध्ये सापडतं.
इट इज ऑलवेज कम्पॅक्ट इन साईज और स्मॉल इन साईज.
हे सोनं जे आहे हे दिसण्यामध्ये छोटस असते.
ऑल ऑफ दिस फर्स्ट थ्री थिंग्स दे आर लास्टिंग इन देअर ड्युरेबिलिटी.
आणि हे ज्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत हे टिकण्याच्या बाबतीत खूप टिकतात.
अँड द फिफ्थ थिंग दे स्टँड द टेस्ट ऑफ फायर.
आणि पुढची गोष्ट ही आहे की आगीच्या परीक्षेमध्ये ते खरे उतरतात.
आय सेड फाईव्ह थिंग्स अबाउट द फर्स्ट थ्री थिंग्स.
पहिल्या तीन गोष्टीबद्दल मी पाच गोष्टी सांगितल्या.
दे आर व्हॅल्युएबल.
त्यांच्या किमती.
वेल दे आर फर्स्ट हँड.
त्यांची प्राथमिक
डायरेक्टली मिळालेले.
ते आम्हाला लगेच प्राप्त होणे.
दे आर स्मॉल इन साईज.
त्यांचं जे साईज आहे हे छोटेसे असतात.
दे आर लास्टिंग.
त्यांची टिकणं.
अँड दे कॅन स्टँड द टेस्ट ऑफ फायर.
आणि आगीच्या परीक्षेमध्ये ह्या सर्वांचं खरं उतरणं.
वेन यू थिंक ऑफ इच ऑफ दॅट.
जेव्हा आम्ही या प्रत्येक पाच गोष्टीबद्दल बघतो.
व्हॉट डज रिअली गोल्ड इम्प्लाय टू अस.
सोनं आम्हाला काय दाखवते बरं.
वेन इट स्पीक्स अबाउट द डेटी ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट.
ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवत्याबद्दल आम्हाला.
हाऊ मच यू अँड आय रिअली इन आवर लाईफ अँड मिनिस्ट्री अप्रिशिएट the deity of the Lord Jesus Christ.
किती प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व दैवत्व आम्ही तुमच्या आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये बघायला पाहिजे.
हाऊ मच रियली वी ब्रिंग ग्लोरी टू हिज नेम.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला आम्ही किती गौरव द्यायला पाहिजे.
अप्रिसिएशन ऑफ हिज पर्सन इन आवर लाईफ अँड मिनिस्ट्री.
प्रभू येशू ख्रिस्ताचं व्यक्तित्व आमच्या सेवेमध्ये आमच्या जीवनामध्ये आम्ही किती अप्रिशिएट करायला पाहिजे.
एनिथिंग दॅट इज डन फॉर द इन द नेम ऑफ द लॉर्ड ऍज अन टू द लॉर्ड फॉर द ग्लोरी ऑफ गॉड will be as gold standing the test of fire.
Je je kahi प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू येशू ख्रिस्तासाठी आणि त्याच्या गौरवासाठी जे जे काही केली जाईल ते त्या सोन्यासारखं आहे.
व्हॉट डज द सिल्वर स्पीक्स टू अस?
चांदी आम्हाला काय सांगते बरं?
इट स्पीक्स टू अस ऑफ रिडेम्पशन.
ती आम्हाला आमच्या तारणाबद्दल खंडणीच्या बाबतीत सांगते.
वी आर नॉट सेव्ड बाय सिल्वर ऑर गोल्ड.
आम्हाला तर चांदीने किंवा तारणाने आमचं तारण झालं.
बट इट हॅज द पॉवर ऑफ बाईंग अदरवाईज.
परंतु खरोखर तसं म्हटलं तर खरीदण्याची क्षमता ही त्यामध्ये आहे.
व्हॉट डज दॅट इम्प्लाय टू अस?
आम्हाला ही गोष्ट काय शिकवते बरं?
बिल्डिंग विथ सिल्वर मीन्स व्हॉट?
चांदीने बांधणे म्हणजे काय?
हाऊ मच आर वी रिअली इन्व्हॉल्व्ड इन द वर्क ऑफ द गॉस्पल?
आम्ही प्रभूच्या सुवार्थे कामामध्ये किती गुंतवून घेतलेलं आहे?
हाऊ मच आर वी कॅरिंग द मेसेज ऑफ गॉस्पल टू अदर्स?
आम्ही इतरांना देवाच्या सुवार्थेच्या बाबतीत सुवार्थेच्या संदेशाच्या बाबतीत किती सांगितलं आहे?
इफ आय एम रिडीम बाय द ब्लड ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट,
जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने माझी सुटका झाली,
नॉट ओनली हाऊ मच आय अप्रिशिएट दॅट,
त्याबद्दल मी त्याला वाहवा करतो इतकंच नाही,
बट हाऊ मच आय अप्लाय ऑर ब्रिंग इन टू द लाईफ अँड इफेक्ट ऑफ अदर्स थ्रू माय लाईफ अँड मिनिस्ट्री.
परंतु माझ्या सेवा कार्यामधून आणि माझ्या जीवनामधून त्याचा लाभ मी इतरांना किती घडू देतो ते देखील आहे.
थिंक ऑफ द प्रेशियस स्टोन्स फॉर अ व्हाइल.
विचार करा थोड्या वेळासाठी मौल्यवान पाषाणाच्या बाबतीत.
आय थिंक ऑफ द हाय प्रायस्ट बेअरिंग दोज ऑन हिज चेस्ट.
ह्याचा जेव्हा विचार येतो तेव्हा माझ्या मनात तो विचार येतो, मुख्य याजक आपल्या छातीवरती ते जे मौल्यवान पाषाण.
ही वॉज रिप्रेझेंटिंग द पीपल ऑफ गॉड बिफोर गॉड.
तो तर देवाच्या लोकांना देवासमोर नेतृत्व ह्या दिशेने करत होता.
हाऊ मच आर द पीपल ऑफ गॉड डिअर टू युअर हार्ट अँड माय हार्ट?
देवाचे लोक तुमच्यासाठी तुमच्या हृदयामध्ये किती प्रेमाचे किती आदराचे असे आहेत बरं?
आर दे प्रेशियस टू यू अँड मी?
ते तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी मौल्यवान आहेत का?
दे दॅट आर प्रेशियस टू द हार्ट ऑफ गॉड शुड बी प्रेशियस टू युअर हार्ट अँड माय हार्ट.
जे देवाच्या हृदयामध्ये मौल्यवान आहेत ते तुमच्यासाठी आणि आमच्या हृदयामध्ये आमच्यासाठी देखील मौल्यवान असायला पाहिजे.
ओ हाऊ सॅड द स्टोरीज गो अलॉंग वेन हॅव्हिंग पर्सनल ग्रजेस ऑफ वन अगेन्स्ट अनदर.
हो जेव्हा आम्ही एक दुसऱ्यांच्या बाबतीत कुरकुर करतो एक दुसऱ्यांना आम्ही खातो अशा गोष्टी जेव्हा चालतात त्या किती दुःखदायक गोष्टी.
व्हेन देयर इज स्लँडरिंग अँड बॅकबाइटिंग,
जेव्हा आम्ही खरोखर एकमेकांच्या पाठीमध्ये सुरेख उपसतो तेव्हा हे किती वाईट आहे.
इट इज नॉट ऑफ द सिल्वर बिलवड.
खरोखर हे सोन्याचं नाही.
इट इज नॉट ऑफ द प्रेशियस स्टोन्स बिलवड.
हे मौल्यवान पाषाणाचं देखील नाही.
इफ इट इज ऑफ द प्रेशियस स्टोन्स,
जर ते मौल्यवान पाषाणाचं असतं,
लेट दॅट विच इज ऑफ द प्रेशियस टू द हार्ट ऑफ गॉड शुड बी प्रेशियस टू युअर हार्ट अँड माय हार्ट.
जे देवाच्या अंतकरणाला मौल्यवान वाटते ते तुमच्या आणि माझ्या अंतकरणाला देखील मौल्यवान वाटायला हवं.
एज इन द प्रिव्हियस क्लास वी वर लिसनिंग,
जसं आम्ही अगोदरच्या सत्रामध्ये ऐकत होतो,
हाऊ फूल वी आर वेन वी थिंक इन दॅट मॅनली टर्म इन मॅनली जजमेंट.
खरोखर जर आम्ही मानवाच्या दिवसांमध्ये आणि मानवांच्या न्यायाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आम्ही किती मूर्ख ठरू बरं.
फॉर एव्हरीथिंग विल बी मॅनिफेस्टेड ऍट द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट.
कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर सर्व काही प्रकट केलं जाईल.
इफ यू अँड आय आर नॉट एबल टू जज अवर ओन सेल्व्स,
जर तुम्ही आणि आम्ही स्वतःचाच जर आत्मपरीक्षण करू शकतो,
नो अवर ओन सेल्व्स,
आम्ही स्वतःलाच जर माहिती असून देखील,
व्हॉट विल बी देअर देन ऍट द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट,
तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर काय होईल बरे.
नाउ थिंक ऑफ दिस थ्री थिंग्स इन कॉन्ट्रास्ट विथ वुड हे अँड स्टबल.
आता ह्या तिसऱ्या गोष्टी ज्या विरोधाभासामध्ये दिलेल्या आहेत त्या म्हणजे लाकूड गवत आणि पेंढा.
इफ द फर्स्ट वन इज व्हॅल्युएबल,
जर पहिल्या तीन गोष्टी ह्या मौल्यवान आहेत,
दिस थ्री आर द चीपर वन्स,
तर ह्या दुसऱ्या तीन गोष्टी अतिशय स्वस्त अशा आहेत.
इफ द फर्स्ट थ्री आर गॉट ऑफ द फर्स्ट हँड,
जर पहिल्या तीन गोष्टी आम्हाला डायरेक्ट प्राप्त होतात,
दीज आर ऑल सेकंड हँड,
आणि ह्या ज्या तीन गोष्टी ज्या आहेत हे आम्हाला दुय्यम अशा आहेत आमच्यासाठी.
गेट अ वुड यू हॅव टू वर्क ऑन द ट्री,
जर तुम्हाला लाकडाची आवश्यकता असेल तर तुम्हाला झाडाकडे जावं लागेल.
दॅट्स ट्रू विथ द हे अँड द स्टबल ऑल्सो,
आणि गवत आणि पेंढा या बाबतीत देखील हे सत्य आहे.
लुक ॲट द साईज ऑफ दॅट,
यांच्या साईज बद्दल बघा,
दे आर व्हेरी बल्की,
ते खूप मोठे मोठे असे दिसतात,
अँड दे आर सीझनल,
आणि खरोखर हे सीझन प्रमाणे ऋतू प्रमाणे येतात.
दे कॅनॉट स्टँड द टेस्ट ऑफ फायर,
आणि खरोखर अग्नीची परीक्षेला हे खरे उतरू शकते.
दे विल ऑल बी बर्नट अप,
हे सर्व जळून जातील.
व्हॉट डज द वुड स्पीक टू अस व्हेन वी स्टडी द स्क्रिप्चर,
जेव्हा आम्ही शास्त्र जेव्हा आम्ही अभ्यासतो तेव्हा लाकूड आम्हाला काय सांगते?
इट इज द स्ट्रेंथ ऑफ द वेल्थ ऑफ दिस वर्ल्ड.
लाकूड हे तर या जगातील लोकांचं भरवसा आहे.
द ट्रीज ऑफ लेबनन दॅट वी रीड ऑफ,
लबानानाचे जे झाडं आहेत ते आम्ही वाचतो.
द मटेरियलिझम दॅट हॅज क्रप्ट इन द हार्ट्स अँड लाईव्ह ऑफ पीपल ऑफ गॉड,
देवाच्या लोकांच्या मनामध्ये, देवांच्या लोकांच्या जीवनामध्ये जी जगिकता जी आलेली आहे त्याबद्दल.
सो मच इन्फ्लुएन्स दॅट द मटेरियल थिंग्स हॅव इन द लाईव्ह ऑफ गॉड्स पीपल दॅट दे हॅव लॉस्ट द व्हॅल्यू ऑफ द प्रेशियस थिंग्स.
आणि बाहेरच्या आणि जगाच्या गोष्टींचा प्रभाव कितीतरी विश्वासानाच्या जीवनामध्ये आता येऊ लागलेला आहे.
हे वुड स्पीक टू मी सीकिंग प्रेज ऑफ मेन.
गवत हे मला हे सांगते की जे लोकांकडून चांगल्या चांगल्या अपेक्षा करतात.
दॅट शोज टू अस इफ यू रीड फर्स्ट पीटर वी फाइंड इट्स द ग्लोरी ऑफ मॅन.
तिथं जर आम्ही पहिलं पत्र जर वाचलं तर तिथं आम्हाला असं बघास मिळते की लोकांकडून गौरविले जाते.
व्हेन आय डू एनीथिंग डू फॉर सीकिंग द प्लेशर ऑर द अप्रिसिएशन ऑफ मेन.
जेव्हा मी काही करतो ते लोकांच्या भावना किंवा लोकांची वाहवा मिळवण्यासाठी करतो का?
इट इज ओनली बट द हे.
हे दुसरं काहीच नाही, हे तर गवत आहे.
इट विल ऑल बी बर्नड अप देन.
हे सर्व जळून जाणार आहे.
दे विल हॅव देअर रिवॉर्ड्स नाऊ अँड हिअर.
त्यांना त्याचं प्रतिफळ आता आणि इथंच मिळेल.
बट देन देअर विल बी नथिंग ऍट द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट.
परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर काही मिळणार.
व्हेन आय थिंक ऑफ स्टबल,
जेव्हा आम्ही पेंढ्याबद्दल मी विचार करतो,
स्टबल इज ऑलवेज दॅट विच इज लेफ्ट ओव्हर.
पेंढा हा तर तसाच होतो जे काही उरलेला आहे.
डोंट बी सेटल फॉर द लेफ्ट ओव्हर मिनिस्ट्री बिलव्हर्ड.
जे काही इतरांनी सोडून दिलेलं आहे त्या सोडून दिलेल्या सेवेवरती धन्यता मानू नका.
सो द लॉर्ड इज गोइंग टू जज अवर मोटिव्स.
तर प्रभू येशू ख्रिस्त आमचे हेतू जे आहे तो त्या हेतूचा तो न्याय करणार.
अवर मिनिस्ट्री,
आमची सेवा.
अँड व्हॉट मॅनर वी हॅव डन इट.
आणि कोणत्या प्रकारे आम्ही हे सर्व केलं.
व्हेन आय टॉक अबाउट दॅट,
जेव्हा आम्ही ह्या विषयावरती बोलतो,
लेट मी कन्क्लूड विथ दिस अदर थिंग्स दॅट वी फाइंड इन द स्क्रिप्चर्स.
वचनामध्ये दुसऱ्या गोष्टी ज्या आम्हाला सापडतात ते सांगून आपण बंद करूया.
फॉर लिटल दॅट आय एन्ड्युअर इन माय ट्रायल्स अँड माय सफरिंग्स.
माझ्या दुःखदायक परिस्थितीमध्ये, कठीण प्रसंगामध्ये जे जे काही मी धरून ठेवलेलं आहे, छोटं
फिजिकली ऑर इमोशनली,
शारीरिक असो या भावनिक असो,
द लॉर्ड विल रिवॉर्ड फॉर शुअर.
प्रभू त्याचं प्रतिफळ नक्कीच देईल.
आय नो अ डिअर ब्रदर,
मला एक प्रिय बंधू बद्दल माहिती आहे,
हु इज ऑलवेज क्लोज टू हिज डिअर वाईफ.
ते बंधू त्याच्या पत्नीशी नेहमी जवळ असतात.
बिकॉज ऑफ हर सिकनेस अँड एलमेंट,
आणि त्या बहिणीच्या आजारपणामुळे
शी इज ऑन द सिक बेड.
ती तर बिछाणावरती खिळलेली.
ही हॅज टू अटेंड टू हर.
त्याला त्या बंधूला तिची काळजी घ्यायची.
इज नॉट एबल टू डू मच फॉर द लॉर्ड अदरवाइज.
असं असल्यामुळे त्याला प्रभूसाठी बाहेर काही जास्त करता येत नाही.
देअर ऍट द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट.
परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर
ऑल दॅट ही हॅज सफर्ड फिजिकली ऑर इमोशनली द लॉर्ड विल रिवॉर्ड फॉर शुअर.
जे जे काही शारीरिकरित्या किंवा मानसिकरित्या त्याने हे सहन केलेलं आहे त्याचं बक्षीस, त्याचं प्रतिफळ त्याला नक्कीच मिळेल.
दॅट्स वाय आय सेड नथिंग विल गो अननोटिस्ड.
म्हणून मी म्हटलं की काहीही दुर्लक्षिलं जाणार नाही.
समथिंग मिनिस्ट्री इज ओनली व्हेन वी आर फुल टाइम मिनिस्टर्स.
काही सेवा तर तेव्हाच आहे जेव्हा मी पूर्ण वेळ सेवक आहोत.
समथिंग मिनिस्टरिंग मीन्स ओनली स्टँडिंग बिफोर द पीपल ऑफ गॉड अँड प्रीचिंग द वर्ड ऑफ गॉड.
काही सेवा तर त्यासाठीच आहे लोकांसमोर उभं राहणे आणि वचन सांगणे.
बट इट इज नॉट लाईक दॅट.
परंतु हे तसं नाही.
वेअर एव्हर द लॉर्ड हॅज प्लेस्ड यू,
जिथं कुठं प्रभूने मला ठेवलेलं आहे,
विच एव्हर जॉब,
कोणत्याही कामामध्ये,
विच एव्हर प्लेस,
कोणत्याही ठिकाणी,
विच एव्हर ओकेशन,
ज्या ज्या परिस्थितीमध्ये,
व्हॉट एव्हर थिंग दॅट यू आर डुईंग,
ज्या ज्या गोष्टी जे तुम्ही करत आहात,
व्हेन यू रिमेन फेथफुल देअर अँड डू इट ऍज अन टू द लॉर्ड विल रिवॉर्ड फॉर दॅट.
जेव्हा तुम्ही त्या गोष्टीमध्ये प्रामाणिक राहून प्रभूला प्रभूसाठी करता, प्रभू त्याची नक्कीच दखल घेईल.
दॅट्स व्हाय बायबल सेज इट इज ऍज अ स्पिरिच्युअल सर्व्हिस ऑर रिझनेबल सर्व्हिस अन टू द लॉर्ड.
म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
वी मिस दिस द नेक्स्ट वन, द एन्जॉईंग ऑफ hospitality and deeds of kindness.
dusri goshta ki je pahunchar ahe kiwa dayecha jo karvar ahe tya baddal,
little that you do in the name of the lord will reward them.
prabhu yeshu krista cha navane je kai tumhi chote sa karal tyacha pratifal milel.
the lord has his reward even for the prophets.
prabhu la sandeshala sandesha manun swikarna ya madhe dekhil tumhala reward milel.
when will it be?
kadhi milnar?
i don't know exactly.
मला नेमकंच माहिती.
आय डोंट वॉन्ट टू स्पेक्युलेट अबाउट इट.
आणि ह्याबाबत काहीतरीच मनावर.
बट आय नो इट विल बी सून.
परंतु हे लवकर होईल.
अँड इट विल बी शुअर.
आणि हे नक्कीच होईल.
व्हॉट एम आय सपोज टू डू दॅन?
आता मी काय करायला हवं?
आय नीड टू गर्ड माय लायन्स.
मला माझं जीवन परीक्षण करायला.
आय नीड टू लिफ्ट द लॅम्प्स. कमर बांधायला पाहिजे.
मला माझी आता कंबर बांधायला पाहिजे.
लिट द लॅम्प्स.
मला दिवे लावायला पाहिजे.
आय शुड बी वेटिंग अँड एक्सपेक्टिंग अँड डुईंग द थिंग दॅट द लॉर्ड हॅज इंटरेस्टेड टू मी.
मी वाट बघत प्रभूची अपेक्षा करत पुढे चालायला पाहिजे.
आय नीड टू बी वॉचफुल.
आणि ह्यासाठी मी जागृत असणार.
आय नीड टू बी दॅट स्टुअर्ड विच इज फेथफुल अँड वाईज.
मी अशा एका कारभाराप्रमाणे असलं पाहिजे जो विश्वासू आहे आणि जो शहाणा आहे.
आय नीड टू कीप डुईंग व्हॉट द लॉर्ड हॅज आस्क्ड मी टू डू.
आणि प्रभू मला माझ्याकडून ज्या ज्या गोष्टी करू बघत आहे त्या गोष्टी मी करत राहिले पाहिजे.
आय नीड टू बी फेथफुल इन ऑल दॅट आय डू ऍज अन टू द लॉर्ड.
प्रभूसाठी मी ज्या ज्या गोष्टी करत आहे त्या सर्व गोष्टीमध्ये मी प्रामाणिकपणे विश्वास असतो.
फॉर एव्हरी वन ऑफ अस विल स्टँड बिफोर द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट.
आम्हा प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभं राहावं लागेल.
अँड वी विल गिव्ह अकाउंट ऑफ ऑल दॅट वी हॅव डन इन आवर लाईफ टाइम.
आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही जे जे काही केलेलं आहे त्याचा हिशोब आम्हाला त्याला द्यावा लागेल.
सो इट्स अ टाइम फॉर अस.
तर आमच्यासाठी ही वेळ आहे
ऍक्च्युली टू इन्व्हेस्ट अवर टाइम. Invest our time.
आम्ही आमचं आमचा वेळ जो आहे हा गुंतवायला पाहिजे.
To invest our talents.
आणि आम्ही आमचं जे काही बुद्धी जी आहे.
To invest our treasure.
आणि आम्ही आमची जी साठवण आहे ती देखील गुंतवायला
पाहिजे. In the things of the Lord.
प्रभूच्या गोष्टीमध्ये.
For your labor in the Lord is not in vain.
कारण प्रभू मधील आमचं श्रम जे आहे हे कधीही व्यर्थ होणार
नाही. So this Hindi song goes like this.
म्हणून हिंदी गीत अशा प्रकारे म्हटलेलं आहे.
खुल जाएगी किताबे जब भी हिसाब होगा इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा खुल जाएगी किताबें जो भी तू कर रहा है यीशु वो देखता है जो भी तू कर रहा है यीशु वो देखता है हर पल का तुझको इंसान देना हिसाब होगा इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा खुल जाएगी किताबें आजा अभी भी मुड़कर यीशु बुला रहा है आजा अभी भी मुड़कर यीशु बुला रहा है वरना तू याद रखना तेरा ही नाश होगा इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा खुल जाएगी किताबे. That verse in the scripture has always been a words of encouragement to my heart.
प्रभूच्या वचनामधील जे हे जे शब्द आहेत हे नेहमी माझ्या हृदयाला जीवनाला उत्तेजना देतात.
फॉर इन मलाखी चॅप्टर 3 वी रीड.
मलाखी 3 मध्ये आम्ही असं वाचतो.
द बुक्स ऑफ रिमेंबरन्स विल बी ओपन.
प्रभूची स्मरणवही उघडण्यात येईल.
अँड ही दॅट सर्व्हेथ द लॉर्ड अँड ही दॅट सर्व्हेथ नॉट विल बी डिस्टिंग्विश्ड.
आणि जे सेवा करणारे आहेत आणि जे सेवा न करणारे आहेत हे वेगळे केले जातील.
बट दे दॅट फियर द लॉर्ड.
परंतु ते जे देवाचं भय धरतील.
दे स्पोक टू वन अनदर.
ते एकमेकांशी असे बोलले.
दे एनकरेज वन अनदर.
ते एकमेकांना उत्तेजन
दे. लिव्ह फॉर द ग्लोरी ऑफ गॉड.
ते प्रभूच्या गौरवासाठी जगले.
इट इज आवर टाइम नाउ बिलव्हड.
प्रियानो ही आता आपली वेळ आहे.
एज वी थिंक ऑफ दॅट जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट.
जेव्हा आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनाबद्दल विचार करतो.
थिंक ऑफ दोज बुक्स ऑफ रिमेंबरन्स.
त्या स्मरणवहीचं आम्ही आठवण करतो.
लेट अस पुट अवे ऑल दॅट ड्रॉस फ्रॉम अवर लाईफ.
खरोखर ते सर्व अयोग्य गोष्टी आपण काढून टाकू.
ऑल दी अनवॉन्टेड थिंग्स विच आय वॉज क्लिंगिंग ऑन.
ज्या अयोग्य गोष्टी ज्याचा आम्ही विचार करत होतो ते.
लेट अस लिव्ह इट टुडे इटसेल्फ.
आताच आपण हे जगूया.
लेट्स युनाइट आवर हार्ट्स टुगेदर.
आपापली अंतकरणे आता एकत्र करूया.
अँड इन द युनिटी ऑफ द हार्ट अँड माइंड.
आणि आमच्या अंतकरणाची आणि मनाच्या एकतेने.
अँड द स्पिरिट अँड द डॉक्ट्रिन.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने आणि वचनाच्या सिद्धांताने.
द लॉर्ड सेज ओनली इफ देर आर टू सच पीपल.
प्रभू असं म्हणतो की जर असे दोन व्यक्ती.
आय विल अन्सर युअर प्रेयर.
मी तुमच्या प्रार्थनेचं.
आय विल डू अ ग्रेट थिंग थ्रू युअर लाईफ.
मी ज्या काही गोष्टी तुम्ही मागितल्या त्याला मान्य होईल.
मे यू अँड आय बी दॅट पर्सन इन द रिस्पेक्टिव्ह असेंब्लीज अँड प्लेसेस वेअर द लॉर्ड हॅज केप्ट अस.
खरोखर ज्या ज्या ठिकाणी प्रभूने आम्हाला ठेवलेलं आहे ज्या मंडळीमध्ये प्रभूने आम्हाला ठेवलेलं आहे आम्ही अशा प्रकारचे लोक असायला हवे.
मे द लॉर्ड एनकरेज अस विथ दिस वर्ड्स अँड हेल्प अस टू लिव्ह फॉर हिज ग्लोरी.
या वचनाने प्रभू आम्हाला उत्तेजन देवो आणि त्याच्या गौरवासाठी जीवन जगण्यास प्रभू आम्हाला सहाय्य करो.